chinimandi.com पॉडकास्ट।
उसाला 3,300 रुपये प्रति टन FRP देण्याची मागणी। कर्नाटक राज्यसभा संघानं केंद्र सरकारकडे 2019-20 या गाळप हंगामासाठी उसाला 3,300 रुपये प्रति टन FRP द्यावी अशी मागणी केली आहे। संघाच्या प्रमुखांनी सांगितलं की राज्यभरातील ऊस उत्पादक अनेक समस्यांचा सामना करत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्रानं कोणतंच पाऊल उचललं नाही। संघाचे अध्यक्ष बोरापुरा शंकर गौडा यांनी सांगितलं की केंद्राकडून FRP न वाढवल्यानं उत्पादकांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। ऊस उत्पादन मूल्यही वाढलं आहे। राज्यात ऊस काही हेक्टरमध्ये पिकवला जातो, पण राज्य सरकारचं स्वामित्व असणाऱ्या मैसूर शुगर कंपनी लिमिटेड आणि पांडवपुरामध्ये सहकारी साखर कारखान्यात उत्पादन ठप्प झालं आहे। हे दोन्ही कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांना पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत।